नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. विद्यार्थ्यांच्या कल्याणा खातीर भारत सरकार खुबशीं पावलां उबारता. फास्ट ट्रॅक कोर्ट केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिक्षा सुदारणा खातीर एक उच्चस्तरीय कार्यगट म्हळ्यार टास्क फोर्सची स्थापना करपाची घोशणा केल्या आनी गटाचे फुडारपण फामाद तंत्रज्ञान तज्ञ नंदन निलेकणी करतले. एका व्हिडिओ संदेशात तांणी सांगले की हो कार्यगट परिक्षा मधल्या सुदारणांचे लक्ष केंद्रीत करतलो आनी ताच्या अहवालाच्या आधारान आगामी परिक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करपाक बेगिनात बेगीन पावलां उबारतले. परिक्षा बाबत कठोर कायदेशीर तरतुदी आशिल्लो नवीन कायदो संसदेत मांडपाच्या दिशेनूय सरकार पावलां उबारता आनी स्पर्धा परिक्षांची सचोटी सांबाळपाक आनी लाखांनी विद्यार्थ्यांचो फुडार सुरक्षीत करपाक सरकार कटिबद्ध आसा अशें तांणी ठामपणान सांगले.
लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत राष्ट्राक संबोधित करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास काढलो. शहीदांक श्रद्धांजली दिवचे आनी सुरक्षित सक्षम आनी आत्मनिर्भर भारत उबारपाचो संकल्प आनीक घटमूट करचो अशें मोदी हांणी सांगले. राष्ट्रात 7 ऑगस्टाक राष्ट्रीय हातमाग दीस मनयतले. देशात विणकारांची कुशळटाय आनी सृजनशीलताय ह्या दिसा मनयतात अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. हातमागाच्या कारागिरांक उर्बा दिवन विणकारांक मान दिवचो आनी वोकल फॉर लोकल जावपाची भावना आनीक घटमूट करची अशें तांणी सांगले.
खादी महात्मा गांधी को बहुत प्रिय थी. बीते कुछ वर्षों में खादी काफी लोकप्रिय हुई है. पिछले 12 वर्षों में इसकी बिक्री 6 गुना बढ़ी है. बिक्री का यह आंकड़ा अब 8,000 करोड़ रुपए के करीब पहुंच चुका है. मेरा आप सभी से आग्रह है कि आने वाले त्योहार में खादी का कोई न कोई, हैंडलूम का कोई न कोई, हैंडीक्राफ्ट का कोई न कोई प्रोडक्ट जरूर खरीदे.
राज्य वेचणूक आयोगान 11 नगरपालिकांच्या प्रभाग फेररचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला. प्रभाग फेररचणुके विशीं नागरिकांक हरकती वा सुचोवण्यो सादर करपाक 30 दिसांची मुजत दिल्या. ह्या मुजतीत नागरिकांक फेररचणुके विशींच्यो हरकती लेखी स्वरुपांत सादर करच्यो पडटल्यो. हरकतींचो विचार करून प्रभाग फेररचणुकेची निमणी अधिसुचोवणी राज्य वेचणूक आयोग जारी करतलो. मुरगांव, मडगांव, काणकोण, सांगे, कुंकळी, केपे, कुडचडे, काकोडा, पेडणे, म्हापसा, दिवचल आनी वाळपय ह्या 11 नगरपालिका मंडळांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान प्रशासकाची नेमणूक जाल्या. ह्या 11 नगरपालिकांच्या वेचणुकेची प्रक्रिया राज्य वेचणूक आयोगान सुरू केल्या. प्रभाग फेररचणुके उपरांत आरक्षणाची अधिसूचना जारी जातली. ऑक्टोबरांत 11 नगरपालिकांची वेचणूक जावपाची शक्यताय आसा. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकार हांणी नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू आशिल्ल्या विद्यार्थी आंदोलनाचो वापर देशविरोधी अजेंडा चलोवपाक आनी उमर खालीद सारख्या व्यक्तींच्या सुटकेची मागणी करपाच्या यत्नांचो खर उतरांनी निषेध केला. पत्रकारांकडे उलयतना कुंकळयेकार हांणी नीट पेपरफुटी ही देशभरातल्या 22 लाखां परस अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे संबंधित एक अत्यंत गंभीर गजाल आसा अशें म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खालच्या केंद्र सरकारान कठोर कारवाई करत आरोपींक अटक केली, जलदगती न्यायालयाची स्थापणूक केली आनी जबाबदारी स्विकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांचो राजीनामो घेतला. तरी देशविरोधी शक्ती कडल्यान विद्यार्थ्यांच्या व्यासपीठाचो वापर करून तांचे दुश्ट हेतू साध्य करपाचो यत्न जाता म्हूण कुंकळयेकार हांणी खर हुस्को उक्तायला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमार जाल्ल्या निमण्या खेळांत यू मुंबा टीटीन डेम्पो गोवा चॅलेंजर्सांक 8-5 अशें हारून बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनीस सिझन 7 जैत जोडले. टेबल टेनीस फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यान आनी निरज बजाज आनी विटा दानी हांच्या फुडाकारान आयोजित बटरफ्लाय युटीटी सिझन 7 जगभरातल्या 42 खेळाडूंचो सहभाग आशिल्लो आनी हातूंत 14 ऑलिंपियन्सांचोय आसपाव आशिल्लो. गोंय हवामान केंद्रान 26 ते 29 जुलय हे सलग 4 दिसां खातीर उत्तर आनी दक्षिण जिल्ह्यांक येल्लो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजा प्रमाण 27 ते 29 जुलय दरम्यान कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमका आयकूंक मेळटले सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.